चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट शुक्रवार 6 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3070 रुपये येते 3145 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये येते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3230 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3190 रुपये ते 3230 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3150 रुपये होता, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3250 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3480 रुपये ते 3490 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3280 रुपये ते 3380 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3375 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमजा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,900 रुपये ते 24,000 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमजा 100 कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,200 रुपये ते 24,300 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे एफओपी इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 $375 ते $376 पर्यंत आहेत आणि इक्युमचा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी एफओपी इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $378.70 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $13.32 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.73 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.66 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3250 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $43.51 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 893.99 अंकांनी खाली येऊन 37,576.62 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE Nifty 279.55 अंकांनी वर येऊन 10,989.45 अंकावर बंद झाला।